नमस्कार. नोवेल कोरोना व्हायरस रोग COVID-19 एक संक्रमक रोग आहे. COVID-19 ची सामान्य लक्षणे आहेत ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होणे. अधिकांश लोक 5 पैकी 4 जे COVID-19 ने संक्रमित होतात त्यांच्यात रोगाची किरकोळ किंवा खूप साधी लक्षणं दिसतात. तर काही लोकात 5 पैकी 1 रोगाचे स्वरूप गंभीर असतं. उच्च रक्तदाब, हृदयरोग, डायबिटीज, श्वसनाचे आजार किंवा कॅन्सरने ग्रासलेल्या लोकात आणि वृद्धांमध्ये COVID-19 संक्रमणाचा धोका अधिक असतो. रेल्वे प्रवाशांकरता मार्गदर्शक सूचना: हात स्वच्छ ठेवा, वारंवार हात धुवा किंवा अल्कोहोल युक्त सॅनिटायझरचा वापर करा. श्वसन स्वच्छतेची काळजी घ्या. खोकताना किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड टिश्यू किंवा रुमालाने झाका. आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. मास्क वापरा. फेस कव्हर किंवा मास्क घालणं बंधनकारक आहे. फेस कव्हर किंवा मास्क ओलसर झाल्यावर तो लगेच बदला आणि नवीन मास्क घाला. सिंगल यूज मास्कचा पुन्हा वापर करू नका. फेस कव्हर किंवा मास्क मागून धरून काढा, त्याच्या समोरच्या बाजूला शिवू नका. जेव्हाही मास्कला स्पर्श कराल तेव्हा लगेच आपले हात साबण आणि पाण्याने धुवा किंवा अल्कोहोल युक्त हँड रबचा वापर करा. वापरलेला मास्क इकडं तिकडं फेकू नका. इतरांपासून योग्य अंतर. दुरूनच एकमेकांना राम राम किंवा नमस्कार करा. ट्रेन मध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर एकमेकांपासून कमीत कमी 1 मीटर किंवा शक्य तितके योग्य अंतर राखा. वाईट सवयी सोडा. धूम्रपान करू नका. तंबाखू, मावा, गुटखा याचं सेवन करू नका. ट्रेनच्या आत किंवा खिडकीतून बाहेर प्लॅटफॉर्म वर थुंकू नका. केवळ शौचालयाच्या वॉश बेसिन मध्येच थुंका आणि पाण्याने ते धुवून टाका. स्वच्छता. बहुधा वारंवार स्पर्श होतील अशा पृष्ठभागांना किंवा वस्तूंना उघड्या हातांनी शिवू नका. हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. सहप्रवाशांसोबत आपल्या खासगी वस्तू जसे फोन, कपडे, अंथरुण, टॉवेल, खाण्याच्या वस्तू, शौचालयात वापरायचे सामान आणि अन्य वस्तू वाटून घेऊ नका. वापरानंतर शौचालयाच्या स्वच्छतेची काळजी घ्या. वारंवार आपले हात धुवा. रोगाच्या कोणत्याही लक्षणाबाबत सावधगिरी बाळगा. जर तुम्हाला खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास जाणवत असेल तर रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क करा आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करा. लक्षात ठेवा, आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा. काय करावे आणि काय करू नये हे आठवा, त्याचं पालन पुढेही करा आणि सुरक्षित राहा. COVID-19 विषयी अधिक आणि योग्य माहिती करता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची वेबसाईट www.mohfw.gov.in वर भेट द्या. तसेच कोणतीही लक्षणं दिसल्यास राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 1075 वर कॉल करा. धन्यवाद. भारतीय रेल द्वारे जनहितार्थ जारी.